नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार महायुतीलाच कौल देतील, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 121 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान. शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी. आणि बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहरातल्या विविध विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे 12 कोटी रुपये निधी मंजूर. आता सविस्तर बातम्या. राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकानं आज पाहणी केली. बीड जिल्ह्यात बीड, शिरूर कासार आणि आष्टी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागाचा पथकानं दौरा केला. यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचा आढावा घेतला. आतापर्यंत 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 445 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे. जिल्ह्यात 11 तालुक्यांमध्ये पिकांसह जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसंच पशुधन आणि घरांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सरसगट नुकसान भरपाईची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या खासगाव आणि वागेगव्हाण या गावातही केंद्रीय पथकानं पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात बडकवाळ आणि हत्तूर आणि उत्तर सोलापूरच्या तिरे आणि शिवणी या गावांना भेट देऊन शेती, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा आढावा आज केंद्रीय पथकानं घेतला. अहिल्यानगर जिल्ह्यातही केंद्रीय पथकानं आज अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या विविध भागांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत निवृत्ती वेतनधारकांसाठी आज देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेचा 4था टप्पा सुरू करण्यात आला. या अंतर्गत देशभरात 2000 जिल्हे, उपविभाग आणि शहरांमध्ये शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो. नोव्हेंबर 2014 पासून सरकारनं डिजिटल जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करण्यासाठी आधार क्रमांकावर आधारित जीवन प्रमाण योजना सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतले तीनही पक्ष आपापल्या स्तरावर युती संदर्भात निर्णय घेतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. या निवडणुकीत जनता मोठ्या प्रमाणात महायुतीलाच कौल देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकांची घोषणा झाली आहे, आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ. तीनही आमचे जे पक्ष आहेत ते आपापल्या परीनं त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघही एकच आहोत. कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्टपोल युती होईल. त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा आजपासून सुरू झाला. त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या नांद्रा इथं अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपण मुख्यमंत्री असताना सरसगट कर्जमाफी केली होती. महायुती सरकारनं शेतकरी, व्यापारी, नागरिकांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईच्या पॅकेजचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यांनी ते आश्वासन पाळलं नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यात पाली इथं शेतकऱ्यांची भेट घेतली. शासनानं तात्काळ कर्जमुक्ती करावी, अन्यथा शेतकरी राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही ठाकरे यांनी दिला. ते म्हणाले,
कर्जमुक्ती झालीच पाहिजे ही मागणी आहे. सरकारने जर आता लवकरात लवकर कर्जमुक्त केलं नाही तर केवळ मराठवाड्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माणसाचा शेतकरी रस्त्यावरती उतरून सरकारचा चक्का जाम केल्याची राजांनी हा.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातल्या 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. या टप्प्यात 1314 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पहिल्यांदाच प्रत्येक मतदारसंघात एक निरीक्षक तैनात केला जाणार असून निवडणूक प्रक्रियेवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग होणार आहे. पुरेशा प्रमाणात केंद्रीय सशस्त्र पोलीस दल देखील तैनात केले जाणार आहेत.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु गुरु नानक देव यांची जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त राज्यातल्या विविध गुरुद्वारांमध्ये लंगर, भजन, कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेडमधल्या श्री सचखंड गुरुद्वारा इथं हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. या ठिकाणी आज सकाळी अखंड पाठाची समाप्ती करण्यात आली. यानिमित्त सायंकाळी गुरुद्वारात फटाक्यांची आतिषबाजीही केली जाणार आहे. दरम्यान यानिमित्त काढण्यात आलेली धार्मिक मिरवणूक काल विशेष रेल्वेनं कर्नाटकात बिदर इथल्या गुरुद्वारा नानकजीरा साहेब इथं पोहोचली. या ठिकाणी सर्व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन ही मिरवणूक विशेष रेल्वेनं उद्या बिदरहून नांदेडसाठी रवाना होईल. श्री गुरुनानक जयंतीनिमित्त परभणी शहरात सिंधी समाज बांधवांच्या वतीनं श्री गुरुनानक देव यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. नारायण चाळ चौकातून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीचा सिंधी भवन इथं समारोप झाला. सिंधी समाज संघटना आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. नागपूर शहरातल्या जरीपटका भागातल्या श्री कलगीधर सत्संग मंडळतर्फे झाकीद्वारा शोभायात्रा काढण्यात आली. आमदार डॉ नितीन राऊत यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते संगत, पूजा अर्चना आणि श्री गुरु ग्रंथसाहेब आरती करण्यात आली. कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा आज सर्वत्र श्रद्धापूर्वक पारंपरिक पद्धतीनं साजरी होत आहे. त्यानिमित्त ठिकठिकाणी दीपोत्सवांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या 12 नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या 269 सदस्यांसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली असून आगामी काळातही प्रशिक्षण बैठका घेणार असल्याचं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलं.
इलेक्शनच्या रिलेटेड जी तयारी आहे ती आपली ऑलरेडी झालेली आहे. मॅनपॉवर आहे, त्यांचं ट्रेनिंग आहे, मास्टर ट्रेनिंगची सगळी नियुक्त्या, मल्टिपल ट्रेनिंग झालेले आहेत, मशीन्स आपले सगळे आलेले आहेत. FLC जी प्रक्रिया आहे ती पण आपण पार पाडलेली आहे. इलेक्शनचं गोडाऊन, इतर लॉजिस्टिक सगळं आपण यंत्रणा सज्ज आहे, परिपूर्ण आहेत. लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगाने पण आमच्या ज्या इतर चॅप्टर केसेस आहे, तडीपारी आहे, MPD आहे, या ऍक्टिव्हिटी पण चालू आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये शांततेमध्ये सुव्यवस्थेमध्ये ही निवडणूक 100% पार पडेल.
जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी आता 6 नोव्हेंबर ऐवजी 14 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. या मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर आहे. अंतिम मतदार यादी 6 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती महानगरपालिकेनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहरातल्या विविध विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जवळपास 12 कोटी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर परिषद प्रशासन विभागानं 3 प्रमुख योजनांच्या या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. नागरी वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात हर्सूल इथल्या हरसिद्धी मातेच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली. यात्रेनिमित्त शहागंज चौराह इथून निघालेली पालखी संपूर्ण हर्सूल गावात फिरवून परत मंदिरात दाखल झाली. या यात्रेच्या निमित्तानं हरसिद्धी माता मंदिर परिसरात उद्या गुरुवारी कुस्त्यांचं आयोजन केलं आहे. बीड जिल्ह्यात कपिलधार इथं संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामींच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली. उद्या सकाळी समाधीची महापूजा होणार असून सायंकाळी 4 वाजता शासकीय महापूजा पार पडणार आहे. यानिमित्त 20 दिंड्या या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी पहाटे 3 वाजेपासून मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागांतर्गत बीड इथं नुकत्याच झालेला राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. या स्पर्धेतून निवड झालेला संघ उत्तर प्रदेश इथं 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल परवा 7 तारखेला सर्वत्र या गीताचं सामूहिक गायन करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकात वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात येणार असून मंत्री अतुल सावे यांनी आज या कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार महायुतीलाच कौल देतील, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. आणि बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहरातल्या विविध विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे 12 कोटी रुपये निधी मंजूर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी 7:10 नमस्कार.